सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्यासोबत आहे. एमएच 935 मध्ये गरीब विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन पोहोचलेले त्यांच्यासाठी काम करणारे कोळेकर सर आणि मॅम आज आपल्या सोबत आहेत. मग आता स्पर्धा परीक्षा देणारे जे मुलं आहेत, स्टुडंट्स आहेत, यांच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, त्यांनी कशावरती सगळ्यात जास्त फोकस करायला पाहिजे?
प्रॉपरली मॅडम त्यांनी सुरुवातीला अभ्यासाचं नियोजन केलं पाहिजे. आपला टेबल असा किती तास अभ्यास करावा तेव्हा त्यांच्या कृतीनुसार त्यांनी पहिल्यांदा अभ्यासाला सुरुवात करावी. 2 तास 3 तास पुढे पुढे वाढत वाढत स्टॅमिना वाढत गेल्यानंतर त्यांनी या अभ्यासाकडे लक्ष देऊन पुन्हा 7-8 तास 10 तास अभ्यास होऊ शकतो मॅडम.
येस येस, अगदी बरोबर. सर, तुम्ही जो उपक्रम राबवताय सध्या त्याबद्दल एक डिटेल माहिती सांगा ना आम्हाला की कशा पद्धतीचा हा उपक्रम आहे.
मॅडम गावामध्ये एक सार्वजनिक सभागृह आहे. सार्वजनिक सभागृहामध्ये अभ्यासिका सुरू केली आहे. त्याच्यामध्ये सर्व स्पर्धा परीक्षेची पुस्तकं ठेवलेली आहे आणि त्याच्या त्याचबरोबर गावकऱ्यांसाठी कथा कादंबऱ्या धर्मग्रंथ वगैरे ठेवलेले आहेत आणि त्यांना हे झालं बौद्धिक प्राप्तीमध्ये आणि शारीरिक चाचणीसाठी कमी पडू नये म्हणून त्यांना ग्राउंडची पण व्यवस्था केली आहे. त्याच्यामध्ये पुलस डबल बार जळाफेक
उपक्रमाचा लाभ कोण कोण घेऊ शकतो?
म्हणजे स्पर्धा परीक्षा करणारे, पोलीस भरती आर्मी भरती करणारे किंवा 12वीचे मुलं अभ्यास करणारे, त्या सर्वांसाठी उपयोगी आहे.
थोड्याच वेळात परत एकदा बोलूयात सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर. स्टे ट्यून्ड, स्टे इन, बजाते रहो.